भाग 25 पवित्र आत्मा यवान याना 14 अध्याय 15 ते 16 वचन प्रेषित दुसरा अध्याय 1 ते 35 वचन स्वर्गमा जावानी अगोदर येशून आपल्या शिष्यसला वचन दिना ता वचन मै तुमनासाठी पवित्र आत्मा पाठवसु. येशू ख्रिस्त स्वर्गमा गेल्यावर 10 दिवस म येशून सारा शिष्य एक घरमा बसनलत. अचानक तई वादळणी सारखा मोठा आवाज होईना आणि सगळ्या शिष्यासवर जिबनी सारखं आग दिसाले लागणी. ते दिवस पवित्र आत्मा वना आणि ते पवित्र आत्मातीन बरी गयत आणि त्या वेगवेगळी भाषा बोलाले लागणत. तवा पाय पवित्र आत्मा आपला संगे असत. पवित्र आत्मा आपल्याला येशूनी बद्दल आज्ञा पाळायला मदत करत. पवित्र आत्मा जो कोणी येशूवर विश्वास ठेवत आणि बाप्तिस्मा ले त्याला पवित्र आत्मा मिळ. Thank you.